आपण हे पाहिलं की आपण सगळ्या डोळ्यांनी बघू शकत नसलो तरी इतर बरेच अनुभव आपण घेत असतो आणि या सगळ्या अनुभवांना आपण खूप महत्व अटॅच करतो, कारण त्यातून आपल्याला आनंद हवाय. बरोबर, आपल्याला काहीही हवं असतं किंवा काहीही जे आपल्याला मिळतं याच्यात तफावत असते आणि ही तफावत आपण कुठेतरी कमी करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातच आपल्या आयुष्याचा सगळा जो संघर्ष आहे त्याच्यातच चालू असतो की आपल्याला काहीतरी वाटतं की आपल्याला आनंद देऊ शकेल आणि हे आपण वेगवेगळ्या अनुभवांनी गोळा करायचा प्रयत्न करतो. मे बी स्पर्शांनी, डोळ्यांनी, नाकानी, जिभेनी, जे काही आपल्याला अनुभव मिळतात ते सगळे आपण गोळा करायचा प्रयत्न करतो आणि काहीतरी करून त्याच्यातून आपल्याला आनंद हवा असतो. पण आपण आधीच्या ह्याच्यात ऑडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे हे सगळं टेम्पररी असतं, अशाश्वत. हा आनंद सुद्धा खूप टेम्पररी राहतो, तो अगदी थोड्या वेळापुरता आपल्याकडे असतो असं आपल्याला वाटतं आणि आपण सुखी होईपर्यंत तो आनंदही निघून गेलेला असतो. त्यामुळे आतून आपण सुखी होतच नाही. आता यात एक खूप छान मुद्दा असा आहे की आपण ज्या गोष्टींना महत्व देतो, आपल्याला सुख किंवा दुःख देतात या हिशोबाने, त्या गोष्टींमध्ये किंवा त्या वस्तूंमध्ये मूलभूत कपॅसिटीज नाही आपल्याला तो आनंद द्यायची. की जसं उन्हाळ्यात आपल्याला गार पाणी किंवा गार पदार्थ प्रचंड आनंद देतात, मस्त आईस्क्रीम स्कूप वर स्कूप लवली, पण मग थंडीत तेच आपल्याला अगदी नकोसं होतं की मस्त गरमागरम पाणी पाहिजे आंघोळीला. गरम तेच पाणी आहे पण उन्हाळ्यात ते नकोसं होणार आहे. तेच गार पाणी, तेच गार आईस्क्रीम हिवाळ्यात नकोसं होतं. म्हणजे वस्तू त्याच आहेत, फक्त आपलं परसेप्शन बदलतं. तर हे खूप तर या गोष्टी खूपच भिन्न आहेत पण आपण कुठेतरी खूप त्यांच्यामध्ये आसक्त होऊन गेलेलो आहोत, कारण आपल्याला इतर काहीही एन्जॉयमेंट सापडत नाहीये. त्याच्यामुळे जे दिसतंय, जे वरवर अनुभव येत आहेत किंवा थोडेसे खोलवरही जातात, थोडेसे इंटेलेक्च्युअल ज्यांना म्हणतो आपण, की ते थोडेसे जरा मानसिक लेवलवर पण काही एन्जॉयमेंट घ्यायचा प्रयत्न करतात, साहित्य, कला, क्रीडा आपण म्हणतो, पण तेही याच लेवलचं असतं सगळं. की जसं एक मला मागे उदाहरण एक जणांचं ऐकलं होतं असं की फालुदा त्यांना प्रचंड आवडायचा आणि एकदा ते सगळे असे कुठेतरी बाहेर गेले होते आणि तिथे कोणीतरी प्रचंड ओव्हर इटिंग केलं, खूप जास्ती खाल्लं एकानी आणि त्यांचा फालुदा नंतर शेवटी आला होता. सगळ्यांनी काही काही डेझर्ट ऑर्डर केलं होतं तर यांचा फालुदा आला होता, ज्यांनी सांगितलं हा अनुभव त्यांचा. आणि त्या एका व्यक्तीला काय झालं त्यांच्या ग्रुप मधल्या, त्या माणसांनी तिथेच टेबलवर उलटी केली. म्हणजे जर ऐकायला हे होतं पण तर हे सांगत होते की त्या दिवसापासून फालुदाची त्यांना जी शिसारी बसली, म्हणजे मी आजपर्यंत कितीतरी वर्ष झाले मी फालुदा खाऊ शकलेलो नाही. फालुदा तोच आहे, त्याची चव तीच आहे, त्याच्यातून आनंद पण मिळत होता आधी, पण आता तोच फालुदा शिसारी आणतो. असं बऱ्याच जणांचं बऱ्याच वेळेला होतं. आता आपल्याला सुखी का व्हायचंय, म्हणजे आपल्याला आनंदी राहायची गरज काय आहे, म्हणजे असं का आहे, हाही एक खूप भलता प्रश्न आहे की आपल्याला सुखी का व्हायचं असतं. तर त्याचं एक उत्तर असं दिलंय की आपण भगवान कृष्णाचेच अंश आहोत सगळेजण. भगवद्गीतेमध्येही ते मेन्शन आहे, ममैव अंशो जीव लोके, की आपण सगळे भगवान कृष्णाचे अंश असल्यामुळे आणि ते आनंदाचा सगळा सोर्स, सगळा स्रोत ते आहेत, पूर्ण सगळ्यांना सच्चिदानंद, त्याच्यामुळे आपल्यालाही आनंदी व्हायची इच्छा जी आहे प्रत्येकामध्ये. आणि ही जी इच्छा आहे ही कोणीही शिकवायची गरज नाही, ही सगळ्यांमध्येच आहे, आपल्याला सगळ्यांना मजा करायची. तर ही आपल्यामध्ये का आहे, कारण आपण एक छोटासा थेंब आहोत त्या महासागरामधला. आता जर आपण महासागर किंवा समुद्र म्हटलं तर समुद्राच्या एका थेंबात ज्या समुद्राचा एक थेंब जसा आहे त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते अख्ख्या समुद्राच्या पाण्याचेही तेच आहेत. बरोबर, तर त्या दृष्टीने भगवान आणि आपण अगदी अंशत आहोत, पण तरी आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स जे म्हणतात आपले मूलभूत गुण हे भगवान सारखेच आहेत. त्यामुळे भगवान हे कायम आनंदमय आहेत, म्हणून आपल्यालाही कायम आनंदमय राहायची जी आपली वृत्ती आहे किंवा आनंद शोधायची जी आपली इच्छा आहे ती तिथून येते. आता कृष्ण या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ असा आहे की क्रिष म्हणजे सर्वोच्च, हायेस्ट, आणि न म्हणजे आनंद. सर्वोच्च आनंद, की कृष्ण या शब्दाचा अर्थच सर्वोच्च आनंद आहे. कृष्णाला भगवान या दृष्टीने जर थोडं समजून घ्यायचा जर प्रयत्न केला, परत आपण बघू की हे सायंटिफिक पद्धतीनेच आपण हे सगळं बोलू की आपण जेव्हा आजूबाजूला बघतो, म्हणजे आपण एखाद्या बाल्कनीत उभं राहून जरी एक काय म्हणतो दृष्टिक्षेप टाकला, तर आपल्याला दिसेल की काय काय बनवलेलं आहे माणसानी. आज इलेक्ट्रिक केबल्स दिसतील, बिल्डिंग्स, लँडस्केप गार्डन, मॉल्स, रस्ते, गाड्या, हे सगळं छोट्या छोट्या जीवानी केलेलं आहे. आपण आधी हे पाहिलेलं आहे की आपण नक्कीच हे शरीर नाही आहे कोणीही. जेव्हा तो जीवात्मा ते शरीर सोडून जातो तेव्हा ते मृत असतं. तर हे सगळं केलंय कोणी? म्हणजे एवढा हा जो आपण पसारा बघतो इथे वेगवेगळ्या पातळींवर, छोट्या अशा जीवानी एवढं काय काय बनवलंय आज. तर जो परमात्मा आहे, म्हणजे छोटा आत्मा एवढं अद्भुत काय काय करू शकतो, तर आपण ते म्हणतात ना, वी कॅन जस्ट स्टार्ट टू इमॅजिन की सुपर सोल म्हणजे परमात्मा ज्याचा आपण अंश आहोत त्याची काय क्षमता असेल. म्हणजे आपण फक्त सुरुवातच करू शकतो ते इमॅजिन करायची. आणि तेव्हा कुठे आपल्याला समजायला लागतं की जे आपण लेगसी लेगसी खूप वेळेला ऐकतो ना, की लोकांना वेगवेगळ्या लेगसीची हाऊस असते, म्हणजे वेगवेगळ्या लेगसीजचा अभिमान असतो की आम्ही या घराण्यातून आलेलो आहोत, आम्ही त्या घराण्यातून आलेलो आहोत, आम्ही या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स आहोत, आम्ही या गुरु शिष्य परंपरेमधून आम्ही ही तालीम घेतली संगीतात किंवा कशातही. बऱ्याच लेगसीजचा किंवा बऱ्याच काय म्हणायचं परंपरांचा लोकांना अभिमान असतो अगदी. तर जेव्हा आपण भगवान कृष्ण यांचा आपण जेव्हा परमात्मा म्हणूनही विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की किती मोठी लेगसी आहे आपली सगळ्यांचीच, म्हणजे फक्त माझी, तुमची किंवा कुठल्या लिमिटेड लोकांची किंवा जे फक्त आस्तिक आहेत त्यांचीच असं नाही, सगळ्यांचीच आपली लेगसी काय जबरदस्त असणार आहे. म्हणजे आपण एकदम अंश तरी आपण इतका अद्भुत काय काय बघतो, आपण ही वेगवेगळे इतके अद्भुत अनुभव घेतो. तर जेव्हा आपण हे परमात्म्याचे अनुभव बघू आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं एक आपलं जे ब्रह्मांड आहे, आपली जी प्लॅनेटरी सिस्टीम आहे, तिथेच आपली हाऊस होऊन जाणार सगळी. म्हणून मला खगोला विषय तसा आवडतो की आपली तिथेच हाऊस होऊन जाते सगळं, कारण इतकं जबरदस्त, इतकं अफाट आहे हेच. आणि असे अनेक रेफरन्सेस आपल्याला शास्त्रांमध्ये इतके सुंदर सुंदर आहेत की ते इमॅजिन करायला फार खोटेही नाही आहेत, कारण अवघडही नाही आहेत. कारण जसं मी म्हटलं की आपण छोटे छोटे जीव आहोत आणि काय काय आज माणसाने अकॉम्प्लिश केले, काय काय बनवलं जबरदस्त. तर जर खरंच एवढे छोटे छोटे आपण जे जीवात्मा आहोत जर एवढं जबरदस्त काय 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 आपण करू शकतो, तर जो ओरिजिनल आहे त्याचा जबरदस्त तर जबरदस्तच्या पलीकडे जबरदस्त असणार नक्कीच. तर पुढच्या आठवड्यात आपण एक जे ग्रँड भाग जो आहे, एक ग्रँड बाजू जी आहे भगवंतांची, जी आपण आता इथे एक छोट्याशा ह्याच्यात डिस्कस केलेली आहे, तर या संबंधात आपण काही रेफरन्सेस घेऊ आणि काही कथा बघू की जिथे आपल्याला भगवान कृष्ण हे भगवान कुठल्या अर्थाने आहेत, त्यांचं जे महान किंवा महत्व महियान जे म्हणतात, जे ग्रँड बाजू जी आहे, ग्रँडनेस ग्रेटनेस, ती बाजू आपण पुढच्या आठवड्यात बघू. आणि मग आपण पुन्हा वळूया आपल्या इतर फिलॉसॉफिकल डिस्कशन्स कडे. आपण काही कथाही बघू, कथांचेही काही रेफरन्सेस त्यात घेऊ. थँक्यू, तुमचा सपोर्ट मला खूप व्हॅल्युएबल आहे आणि खूप छान वाटतंय मला हेच तुमच्याशी शेअर करताना. आणि दर आठवड्याला असं मी तुमच्याशी नक्की शेअर करत राहील. हरे कृष्ण.